श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 26 ओव्या घेऊन झाल्यात. दृष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीबद्दलची विस्तृत चर्चा चाललेली आहे. आता पाहण्याची जी क्रिया आहे म्हणजे दर्शनाची जी क्रिया आहे, दर्शनाच्या क्रियेसाठी सर्वसामान्यपणे आपण जी वस्तू वापरतो तो म्हणजे आरसा. तर आरसा या वस्तूचा वापर करून माऊली चांगदेव महाराजांना निरनिराळ्या पद्धतीने समजावू इच्छितात की आरसा हे एक निमित्त, त्यात पडणारं प्रतिबिंब हे खरं नसूनही खऱ्यासारखं भासते, पण इथे वस्तूचं प्रतिबिंब आरशात असते. ते प्रतिबिंब बिंबाला पाहू शकत नाही, बिंब प्रतिबिंबाला पाहू शकते, पण पारमार्थिक जगात आध्यात्मिक दृष्टीने ज्या त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन एकपणा साधण्याचा प्रयत्न किंवा एकपणा साधण्याची हातवटी माऊली सांगत आहे, त्या हातवटीमध्ये प्रतिबिंब बिंबाला पाहू शकते, किंबहुना प्रतिबिंब बिंबाला पाहणे किंवा बिंबानी प्रतिबिंबाला पाहणे ही क्रियाही एका अवस्थे गेल्यानंतर ही क्रियाशून्य, म्हणजे त्या क्रियेचंही अस्तित्व संपून जाते, म्हणजे दर्शनही संपून जाते. त्या संदर्भाची 26वी ओवी घेऊन झालेली, आज आपण 27व्या ओवीकडे वळत आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. सत्तावीसावी ओवी. पुढे देखिजे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टि ते वावुगे झकवीत असे. पुढे देखिजे तेणे बगे, पुढे आरशाच्याच निमित्ताने प्रतिबिंब बघितले जाते. बगे म्हणजे बघण्याची क्रिया. देखते ऐसे गमो लागे, ते प्रतिबिंब म्हणजे आपले तोंड दिसत आहे असे वाटते, परी दृष्टी ते वावगे, परंतु प्रतिबिंब रूपाने आरशामध्ये जी दिसते ती वस्तू आणि आपल्या मानेवर असलेले आपले तोंड झकवित असे, हे भिन्न आहे. आणि प्रतिबिंबाचा देखावा आपल्या नजरेला व्यर्थच भासतो, नाही का? आपल्या शरीरावर सर्वात वर असलेलं आपलं तोंड तेच बहुतेक आपण आरशात पाहतो. बाकी अवयव तर आपण स्वतःच पाहू शकतो, आपला हात पाय यांना स्वतःच आपण पाहू शकतो, पण आरशात आपण ते पाहतो जे अन्यथा आपण पाहू शकत नाही, आणि ते म्हणजे आपलं तोंड. आपले डोळे आपण पाहू शकत नाही, आपलं नाक पाहू शकत नाही, आपले कानं पाहू शकत नाही, आपलं तोंड होठ पाहू शकत नाही, हनुवटी पाहू शकत नाही. दाढी करताना म्हणूनच आपल्याला आरशाची गरज पडते. तर पुढे देखिजे तेणे बघे, आरशाच्या निमित्ताने जे प्रतिबिंब बघितले जाते ते प्रतिबिंब म्हणजे आपले तोंड दिसत आहे असे वाटते. ते वाटणे आहे, कारण ते प्रतिबिंब आहे, ते बिंब नाही आहे. परी दृष्टी ते वावगे झकपित असे, पण खरं बघितलं तर ते दृष्टीला भुरळ किंवा झुरळ पाडण्याची गोष्ट झाली ना, दृष्टीला झकवित म्हणजे आपल्या दृष्टीला चकमा देण्यासारखं झालं. तर परमात्म्याने जे दृश्य जगत निर्माण केलेले त्याचे स्वरूप काय आहे, जे दर्शन घडते त्याचे स्वरूप काय आहे, या जगामध्ये सर्वसामान्य माणसांना हे स्वरूप कळत नाही. सर्वसामान्य माणसांना का कळत नाही, कारण आपण पाहताना दृष्टा या दृष्टिकोनातून पाहत नाही. म्हणजे साक्षी भावाने किंवा दृष्टा भावाने हे सगळं पाहत नाही. जेव्हा आपण दृष्टा भावाने हे पाहू लागू, हळूहळू सराव करू लागू, तर आपल्याला थोड्या वेळानंतर हे अनुभवाला येईल. उदाहरणार्थ, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपण असू आणि शांतपणे त्या गर्दीच्या ठिकाणी एके ठिकाणी उभं राहून किंवा एखाद्या सीटवर बसून हे समजण्याचा प्रयत्न करा की इथे असलेले हे सर्व आत्मे हे मीच आहे. माझा आत्मा आणि यांच्यामध्ये असलेला आत्मा एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. आणि हे सगळे त्या परमात्म्याचेच स्वरूप आहे. असा अनुभव एकावेळी होणार नाही, एकदामध्ये होणार नाही, पण परत 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 केल्यानंतर असं एक एक क्षण येईल असा, जेव्हा तुम्हाला हे अनुभवाला येईल की अरे हो, हे सर्वत्र एकच आहे ना. त्या एकपणाची गोष्ट इथे आहे. चांगदेवांनाही हे उमगले नसावे कदाचित, म्हणून तो जगताच्या भासमान दृश्याला खरे समजून वागत होता. वाघ, सिंह, हत्ती, लांडगा या सर्व जंगली प्राण्यांना वश करून खरे समजून वागत होता. वास्तविक पाहिले तर त्या प्राण्यांच्या आतमध्ये सुद्धा चांगदेवच होता ना, कारण त्यांचाही आत्मा त्याच योग्यतेचा होता. म्हणून चांगदेव महाराज हे त्या प्राण्यांवर स्वार व्हायचे. खुद्द माऊलीला भेटायला वाघावर बसून आले होते, हातामध्ये नागाचा चाबूक होता. तर अशा या जंगली प्राण्यांना वश करून खरे समजून वागत होते ते. त्यांच्यावर स्वार होऊन सर्पाचा चाबूक मारून त्यांना चालवणे, आणि याच्यामध्ये फार मोठा पराक्रम आहे, आणि त्या पराक्रमामुळे लोक चांगदेवांना नमस्कार घालीत होते, चांगदेवांची कीर्ती वाढत होती. म्हणजे लोकांना असं वाटायचं की जे हिंसक पशु हिंसक जनावरं जी आहेत त्यांनासुद्धा हा थोर महात्मा आपल्या वशमध्ये करतो, याला फार मोठा चमत्कार समजायचे. अशा हिंसक प्राण्यांचा क्रूर स्वभाव चांगदेव महाराज बदलून टाकायचे, आणि म्हणून लोक त्यांना महान योगी आहे, ऐश्वर संपन्न आहे असे मानायचे. आणि खरं तर असं मानणे ही एक चूक आहे, कारण कोणताही महान योगी इतर प्राण्यांना आपल्यापेक्षा भिन्न मानू शकत नाही, त्यांना आपल्या अधीन करू शकत नाही, किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी करू शकत नाही, अत्याचार अन्याय करू शकत नाही. तर मुळात ही जी भावना, मुळात हा जो बोध माऊली देत आहे की बाबा रे, हे सगळं जे प्रतिबिंब दिसतं तो सगळा आभास आहे, त्याला तू खरं समजू नकोस. कारण आरशामुळे ते प्रतिबिंब दिसू लागतं, तसंच आपल्यामध्ये अज्ञान आहे म्हणून आपल्याला असं जाणवतं की हे वेगळं मी वेगळा. पण ते अज्ञान गेलं, तो आरसा काढला की जिथे तोंड होतं ते तिथे आहेच आहे. त्याप्रमाणे आत्मा किंवा आत्मवस्तू ही एकसारखीच आणि एकच आहे. असं म्हणण्याऐवजी खरा ज्ञानी आपल्या आत्मज्ञानाने, प्रेमाने, स्नेहाने आपले आत्मचैतन्य त्यांच्यात प्रेरित करून त्यांना आपलेसारखे करतो. हे महान आश्चर्य आहे. म्हणजे त्यांना त्यांच्यावर सत्ता गाजवण्यापेक्षा त्यांना आपल्यासारखं करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. महात्मा गांधींची आई व्रत वैकल्य करायची, त्याच्यामध्ये चतुर्थीचं व्रत जे आताही आपल्या महाराष्ट्रात आताही स्त्रिया करतात, आणि संध्याकाळी चंद्राला अर्ध्य अर्पण करून नंतरच ते व्रत सोडतात, त्यानंतरच जेवण करतात. महात्मा गांधींची आईसुद्धा हे व्रत करायची, त्यांच्या घराच्या गच्चीवर जायची चंद्र पाहण्यासाठी. महात्मा गांधी आपल्या आईला फार जवळून ऑब्झर्व करायचे, त्यांना वाटायचं की माझी आई दिवसभर काम, अत्यंत लहान वयातली गोष्ट आहे बरं का, महात्मा गांधी खूप लहान होते, माझी आई दिवसभर काम करते आणि दिवसभर काही न खाता राहते आणि आता इतका उशीर झाला, रात्रीचे 9-9:30 वाजले तरी माझी आई जेवत नाही. म्हणून त्यांनी आपल्या आईला एकदा विचारलं, आई तू का जेवत नाहीस? चंद्राला नैवेद्य दाखवल्याने काय होईल? अशा प्रकारचे जे लहान लेकरांना प्रश्न पडतात तसे त्यांना प्रश्न पडायचे. आणि एकदा त्यांना आपली त्यांनी आपल्या आईला हे विचारलं. आईने उत्तर दिलं की हा एक संकल्प असतो बाळा, आपण सकाळी उठल्यानंतर असा संकल्प करतो की बाबा मी संध्याकाळी चंद्रदर्शनानंतरच जेवण करील. या संकल्पाने, हा संकल्प जर आपण सिद्धीस नेला तर त्याच्यामुळे आपल्या चित्ताला आपल्या आत्म्याला बरं वाटतं, त्यामुळे आपला आत्मा हा आणखीन जास्त बलशाली होतो, त्याला स्ट्रेंथ मिळते. म्हणून जे आपण मनात ठरवलं ते आपण करायला पाहिजे. महात्मा गांधी म्हणले की आई मी पण एक मनात ठरवलेलं आहे. ते म्हणले काय ठरवलंय तू? तर महात्मा गांधी म्हणले की मी मोठा झाल्यानंतर या गावाला जिंकून टाकेल. तर त्यांची आई म्हणाली की गावाला जिंकणे कसं काय जिंकणार, अस्त्रशस्त्र वापरून जिंकता येते का गावाला? तर महात्मा गांधी म्हणले की हो, मी सगळे अस्त्रशस्त्र चालवेल आणि गावाला जिंकून टाकेल. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बेटा, गाव जिंकायचं असेल, लोकांना जिंकायचं असेल, देश जिंकायचा असेल तर फक्त आपल्या व्यवहाराने, आपल्या प्रेमयुक्त आचरणाने या लोकांना आणि म्हणून संपूर्ण गावाला जिंकता येते. त्याला कुठल्याही प्रकारच्या अस्त्राने शस्त्राने जिंकणे शक्य होत नाही. तर स्नेहाने, प्रेमाने, आत्मज्ञानाने आपले आत्मचैतन्य इतर लोकांच्यामध्ये प्रेरित करून त्यांनाच आपल्यासारखे करा, म्हणजे ते आपल्याला जिंकता येते. महात्मा गांधीला हा बोध झाल्यानंतर तेव्हापासून त्यांनी आपल्या मनामध्ये असं ठरवलं होतं की लोकांना एकत्र आणण्यासाठी, लोकांमध्ये आत्मचेतना पसरवण्यासाठी किंवा देशप्रेमाची भावना पसरवण्यासाठी फक्त आपल्याला एकच शस्त्र करावं लागेल आणि ते म्हणजे सत्य, प्रेम, स्नेह या शस्त्रांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना जिंकावं लागेल. माऊली ज्ञानेश्वर महाराजसुद्धा चांगदेवांना तेच सांगत आहे की हे हिंसक प्राणी आपल्या वशात, त्यांच्यावर वश करणे, त्यांना वशीकरण करणे हे करण्याऐवजी खरा ज्ञानी आपल्या आत्मज्ञानाने, प्रेमाने, स्नेहाने आपले आत्मचैतन्य त्या सर्व प्राण्यांमध्ये प्रेरित करून त्यांना आपल्यासारखे करतो. आणि खरं तर या महात्म्यांबद्दल हेच आश्चर्य आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यांच्या तोंडातून वेद बदविले होते, तर ते वेद बदवितांना त्यांनी त्याला चाबकाचा फटका मारला नाही, त्यांनी त्या रेड्यावर बसून त्या रेड्याची सवारी केली नाही, तर ते वेद बदवितांना त्याला आपले आत्मज्ञान आणि आपले आत्मस्वरूप देऊन आपल्यासारखे केले. आणि म्हणून त्यांनी, ज्ञानदेवांनी आपल्या मनात म्हटलेले वेदाचे श्लोक रेड्याच्या तोंडातून वदवून घेतलेत आणि म्हणून तो रेडा ते वेदवाक्य बोलू शकला. जड भिंत ही जड नसून तिथंही परमात्म्याचे चैतन्यच होते आणि त्यातही चैतन्यच भरले होते असे मानून तिला, त्या जड भिंतीला चेतन केलं आणि आपली आत्मचेतना तिच्यामध्ये भरून तिला चालवून दाखविले. ही ज्ञानेश्वर महाराजांची, माऊलींची आणि त्या चारही भावंडांची ती आत्मशक्ती होती, ती त्यांची योगशक्ती नव्हती. त्यांनी आपली आत्मशक्ती, आपल्या आत्मचैतन्य त्या निर्जीव भिंतीत किंवा सजीव रेड्यात टाकलं. यात रेडा किंवा भिंत यांचाही गौरवच झाला. प्राण्यांना आपल्या मंत्रशक्तीने आणि योगबलाने वश करून गुलाम करणे हा वेगळा प्रकार आहे आणि त्यांना प्रेमाने, स्नेहाने आपल्यासारखे करणे हा वेगळा प्रकार आहे. चांगदेव महाराजांना हा भेद कळला नव्हता आणि म्हणून त्यांनी या मुक्या जनावरांचा किंवा हिंस्त्र पशूंचा वापर लोकांमध्ये आपली विलासिता, आपली योग विलासिता किंवा तांत्रिक विलासिता दाखवण्यासाठी त्यांनी याचा वापर केला होता. अनेक साधू संत, अनेक महात्मे, अनेक योगी त्यांना आपल्या योग शक्तीने बऱ्याच सिद्धी प्राप्त होतात. या सिद्धींचा काही जण वापर करतात आणि काही जण अजिबातच वापर करत नाही. जोपर्यंत एक्स्ट्रीम इमर्जन्सी नसेल तोपर्यंत ते वापर करत नाही. आणि आपल्या पाहण्यात किंवा आत्ता आत्ताच्या काळात होऊन गेलेले अनेक संत, शिर्डीचे साईबाबा त्यापैकी एक होते, त्यांच्याकडे अनेक सिद्धी होत्या पण त्याचा ते वापर करायचे नाही. जेव्हा एक्स्ट्रीम इमर्जन्सी यायची, प्लेग सारखा रोग, असाध्य रोग, आणि त्यातही ते कायम कोणी आपली समस्या सांगितली तर डोळे लावून देव तुझं भलं करील, अल्लाह भला करेगा असं म्हणायचे. पण खूप एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये ते लोकांच्या भल्यासाठी कधी कधी सिद्धींचा वापर करायचे. त्यात काही उदाहरणं तशी झाली होती. प्लेगच्या ग्रंथी ज्या दुसऱ्यांना होत्या त्या आपल्या योगसिद्धीद्वारे त्यांनी गायब केल्या नाही, त्या आपल्यात करून घेतल्या. ते इन्फेक्शन त्यांनी आपल्यावर घेतलं. खंडयोग वगैरे साईबाबांना खूप अवगत होता. खंडयोग वगैरे बरेचदा त्यांना करताना लोकांनी पाहिलं. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळे पडलेले आहे असंही त्यांना पाहिलं. आपल्या शरीरात पोटातल्या आतड्या काढून त्या पेरूच्या झाडावर सुकवताना लोकांनी त्यांना पाहिलं. बऱ्याच लोकांनी याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि हे डॉक्युमेंटेड आहे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. साई साई सच्चरित्र जो ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये याच्यावरती दोन अध्याय पूर्णपूर्ण लिहिलेले आहेत. तर हे संत ज्यांना, अशा प्रकारचे महात्मे ज्यांना या सर्व सिद्धी प्राप्त असतात पण त्यांचा वापर करत नसतात, ते त्याचा वापर करणे म्हणजे त्या सिद्धींचा अपमानच असतो तो, आणि ती साधना त्या ठिकाणी खंडित होते. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगदेव महाराजांना त्यांना बोध करताना म्हटलं की पुढे देखी जे तेणे बघे. आरशात जेव्हा पाहिला जातो आणि आरशाच्या निमित्ताने आपले प्रतिबिंब पाहतो आपण, पण ते प्रतिबिंब म्हणजे आपली तोंड दिसते असे आहे असे वाटते, परंतु प्रतिबिंब रूपाने आरशात जे दिसते ती वस्तू आणि आपल्या मानेवर असलेले आपले तोंड हे भिन्न आहे. आणि प्रतिबिंबाचा देखावा आपल्या नजरेला व्यर्थच भासतो किंवा तो नुसता भास आहे, कारण आरशात जे दिसतं प्रतिबिंब ते या बिंबासारख्या हालचाली करू शकत नाही. हालताना दिसतं पण जे बोलतं ते फक्त बिंब, बिंबाचं तोंड बोलतं, त्याच्या प्रतिबिंबाचं तोंड बोलत नाही. जे पाहतं त्या बिंबाच्या तोंडावर फिट असलेले दोन डोळे ते पाहतात, प्रतिबिंबाचे डोळे पाहत नाही. आणि आरसा काढून घेतला की मग तिथं प्रतिबिंब संपते. पण या आत्मचैतन्यामध्ये चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे आणि इथे पडलेलं प्रतिबिंब म्हणजे दृश्य हे त्या आत्म्याचंच प्रतिबिंब असल्यामुळे तिथेही सर्वत्र आत्मेच आहे. तिथे प्रतिबिंबात आणि बिंबामध्ये काहीच फरक नाही. पण आपण जे आरशामध्ये पाहतो तिथे बिंबात आणि प्रतिबिंबात फार मोठा फरक आहे, कारण इथे बिंब सजीव आहे आणि प्रतिबिंब निर्जीव आहे. पण दृष्टा आणि दृश्य जे आपण सांगतोय त्याच्यामध्ये दृष्टा आणि दृश्य याच्यामध्ये जीवित मृत असा प्रश्नच नाही आहे, कारण ते आत्मस्वरूप आहे. आणि पाहण्याची क्रिया, दर्शन, ती या दोघांमधली असल्यामुळे जर हे दोघं एकच आहे तर दोघांना एक केल्यानंतर ती क्रिया संपते. पण आपल्या लौकिक आरशामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा ती क्रिया संपत नाही, ती क्रिया तेव्हा संपते जेव्हा बिंब त्या प्रतिबिंबापासून त्या आरशापासून दूर झालं असेल किंवा बिंबासमोरचा आरसा आपण तिथून दूर केला असेल, तेव्हा ते संभवते. पण इथे या दृष्टा, दृश्य, दर्शन या क्रियांमध्ये हे तीनही एकवटले की मग तीनही एकरूप होऊन जातात आणि नंतर ते एकरूप होणेसुद्धा त्या स्वरूपाला खपत नाही, ते आपल्या मूळ स्वरूपातच येऊन जातात. अशी ही गहन स्थिती माऊली ज्ञानेश्वर महाराज या 27व्या ओळीच्या माध्यमातून चांगदेवांना स्पष्ट करत आहे. याचा उरलेला भाग उद्या आपण घेऊ, पण तत्पूर्वी त्या ओवीचा एकदा आणखीन पुनरुच्चार करू. पुढे देखी जे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परिदृष्टी ते वावुगे झकवीत असे. या ओवीचं आणखीन स्पष्टीकरण, आणखीन विश्लेषण आपण उद्याच्या भागात करणार आहोत. आज इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.